सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम पर मॉर्निंग नंबर वन में रुद्रा है आपके साथ एंड भर दो झोली मेरी बजरंगी भाईजान का खूबसूरत सा ट्रैक. क्या बात है अदनान समी साहेबांनी जेव्हा हे गाणं म्हटलं होतं तेव्हा ते गाणं ऐकलं लता मंगेशकर यांनी आणि त्यांनी अदनान समीचं कौतुक केलं. त्या कौतुकानंतर ट्वीट केलं होतं साहेबांनी इतकं सुंदर की मला एक लहानसं बाळ झाल्यासारखं वाटतंय, माझ्या आईनी मला अंजारलं गुंजारलं. हाव स्वीट, क्या बात आहे, ग्रेट. दिग्गज लोक जेव्हा आपल्याला अप्रिशिएट करतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या कामाचं कुठंतरी सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत असतं. ग्रेट. इसी वर्क सेटिस्फैक्शन को सलाम करते हुए अपने नियर एंड डियर वंस को भी सेटिस्फाई करना है जिनका आज है जन्मदिन. सो कॉल करो टू आज पर जुना नंबर येणार होता असं म्हणणार पण आता पाठ होत चालला 6601935 या नंबरवर कॉल करा, सांगा कोणाचा असतो आज वाढदिवस, सगळेजण मिळून सेलिब्रेट करूयात. ओके, सनम रेचा टायटल ट्रॅक येतोय थोड्याच वेळात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.